नजर होती तीक्ष्ण पारखीला हिरा मिलखा शेठ नजरेना